नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशिक खबरो देता. मुखेल खबरो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो आयज पयलो दीस. आयज सकाळी गुढीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जाल्यो. फोंडें पोटवेंचणुके खातीर भारतीय जनता पक्षान रितेश रवी नायक हांची उमेदवारी जाहीर केल्या. गोंय शाळांत मंडळान फेब्रुवारी 2024 घेतिल्ल्या 12वीच्या परिक्षेचो निकाल 21 मार्चाक जाहीर जातलो. आम आदमी पक्षान फोंडें विधानसभा मतदारसंघान गितेश नायक उमेदवार म्हूण जाहीर केला. आता सविस्तर खबरो. आयज संवसार पाडवो. हिंदू पंचांगा प्रमाण आयज नवे वर्ष सुरू जाला. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पयलो दीस. आयज सकाळी गुढीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जाल्यो. वर्षभरान हिंदू पंचांगा प्रमाण कांय मुहूर्त शुभ मानतात. तातूंत असंसार पाडवो, दसरो, अक्षय तृतीया आनी गोंयचो गोरवांचो पाडवो म्हळ्यार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अशें मेळून हे 3.5 मुहूर्त जातात. फोंडें पोटवेंचणुके खातीर भारतीय जनता पक्षान रितेश रवी नायक हांची उमेदवारी जाहीर केला. 18 मार्चाक जाल्ले पक्षाचे केंद्रीय वेंचणूक समितीचे बसकेन हो निर्णय घेतलो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांच्या अध्यक्षतेपदाखाला जाल्ले हे बसकेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या सयत पक्षाचे वरिष्ठ फुडारी हाजीर आशिल्ले. हे घोषणेचेर प्रतिक्रिया दिताना रितेश नायक हांणी फोंडें मतदारसंघातल्या लोकांक फाटली 35 ते 40 वर्सां आपले स्वर्गीय बापूय रवी नायक हांकां जसो तेको दिलो तसोच आदार दिवचो अशें आवाहन केलां. आदले मुखेलमंत्री आणि त्यांचे कृषी मंत्री रवी नायक हांचे 14 ऑक्टोबर 2025 या दिसा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला सरकारात अचकीत निधन जाल्ल्यान फोंडें मतदारसंघान पोटवेंचणूक करची पडली. मजगती काँग्रेस पक्षानय डॉ केतन भाटीकार हांची उमेदवारी निश्चित केला. हाका लागून आता फोंडें मतदारसंघान खर वेंचणूक जावपाची शक्यताय तयार जाला. आम आदमी पक्षान फोंडें विधानसभा मतदारसंघान गितेश नायक उमेदवार म्हूण जाहीर केला. गितेश नायक आपल्या समर्थकांच्या पंगडा वांगडा औपचारीकपणान पक्षान आयले उपरांत फकत एकाच दिसान ही घोषणा जाला. गोंय शाळांत मंडळान फेब्रुवारी 2024 घेतल्या 12वीच्या परिक्षेचो निकाल 21 मार्चाक जाहीर जातलो. गोंय शाळांत मंडळाच्या परवरी कार्यालयान सांजे 5 वरांचेर पत्रकार परिषदेन निकाल घोशीत करतले अशें शाळांत मंडळान म्हळां. अंदू हे परिक्षेक वट्ट 17,283 विद्यार्थी बशिल्ले. तातूंत कला शाखेन 4,110, वाणिज्य शाखेन 5,313, विज्ञान शाखेन 5,428 आनी वेवसायीक शाखेन 2,435 विद्यार्थी आसपावतात. results.gbshsegoa.net या संकेतस्थळार सगळ्या विद्यार्थ्यांक तांचे निकाल उपलब्ध जातले. प्रत्येक विद्यार्थ्यान आपापले गुणतक्ते संबंधित शाळेच्या प्राचार्या कडल्यान वरचे, कोणेच बोर्डाच्या कार्यालयान येवचे न्ही अशी मागणी केल्या. पोरू म्हळ्यार फेब्रुवारी 2025 वर्साचो गोवा शालांत मंडळाचो 12वेचो निकाल 90.85% इतलो लागिल्लो. 11 केव्ही केरी फिडराचेर बेगोबेग दुरुस्ती कामांक लागून 20 मार्च 2024 ह्या दिसा सकाळी 9 ते दनपारा 2 मेरेन केरी ग्राम पंचायत, तेरेखोल, पालये ग्राम पंचायत आणि भोवतांच्या वाठारांक वीज पुरवण जावची ना. तेचप्रमाण सुकर CHTCचेर 21 मार्च 2024 ह्या दिसा सकाळी 9:30 ते 5 मेरेन बेगोबेग दुरुस्ती कामांक लागून सुकूर ग्राम पंचायत इमारत आणि भोवतालच्या वाठारांक वीज पुरवण मेळची ना. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारताच्या वेंचणूक आयोगान वर्ष 2024 विधानसभा वेंचणुके खातीर आणि फोंडें पोटवेंचणुके खातीर टपाल मतदान सुविधा वाढोवपाची घोषणा केल्या. हाची मुखेल खाशेलपणा अशी आसात. ज्येष्ठ नागरिक आणि अपंगत्व आशिल्ले व्यक्ती, 85 वर्षावयर मतदार आणि नोंदणीकृत अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींक फॉर्म 12D वरवीं घरातल्यान मतदान करपाक मेळटले. गरजेच्यो सेवा, भलायकी जतनाय उजो पालोवपी दळ सेवा आनी माध्यम क्षेत्रातले कर्मचारी आता अनुपस्थित मतदान खातीर पात्र आसात. सेवा मतदार, ETPBS पद्दतीवरवीं ह्या मतदारांक मतपत्रिका इलेक्ट्रॉनिक रेटीन धाडटले. सगळ्या टपाल मतपत्रिकांची मेजणी करपा खातीर 4 मे 2024 ह्या दिसा सकाळी 8 वरां मेरेन संबंधित रिटर्निंग ऑफिसराकडेन पावप सक्तीचे आसा. म्हापसा नगरपालिकेची वेचणूक मे म्हयन्याच्या 2र्या सप्तकां भितर जावं येता असो अदमास म्हापसाचे आमदार जोशवा डिसोजा हांणी व्यक्त केला. म्हापसा नगरपालिकेच्या मंडळाची मुजत 26 मेक सोंपता, ताका लागून ही वेचणूक मंडळाची मुदत सोंपच्या पयली जातली अशें तांणी म्हळां. हे फावट म्हापसा नगरपालिकेच्या नव्या मळमळांक उमेदवार म्हण संद दिवपाचे जोशवान उलोवन दाखयला. प्रभाग राखीवते खातीर हे फावट 50% नवे उमेदवार म्हापसा नगरपालिका वेचणुकेन देवपाक शकता अशें जोशवान म्हळां. म्हापसा खातीर मोग आशिल्ल्या तशेंच म्हापसेच्या उदरगती खातीर काम करपी मनशांक ह्या वेचणुकेन संद मेळपाक जाय अशें जोशवान म्हळां. तशेंच नगरपालिके सारख्या वेचणुकेच्या राजकारणांतल्यान हेच उमेदवार फुडाऱ्यांत वॉर्ड फुडारी जावंक शकता अशें आमदार जोशवान म्हळां.
जे वॉर्ड जनरल जातले ते वॉर्ड लोक जे फुडें सरता ह्या इलेक्शन लढोवपा खातीर तांकां आमी बरी ऑपॉर्च्युनिटी दितली. आमचे मनन आसा की म्हापशा खातीर कोण काम करतले, म्हापशा खातीर कोणाक एक प्रेम आसा, म्हापशा खातीर जे कोण वावरतले अशेच जायते लोक आसा. ह्या इलेक्शना खातीर जायतो लोक फुडें सरलेले आसा, जायत्या लोकांनी तयारी केलेले आसा बेस्ड ऑन दॅट एन्ड बेस्ड ऑन द रिझर्वेशन एन्ड वी हॅव टू गेट फ्रेश फेसीस ऑन द पॅनल. वी हॅव टू गेट फेसीस हू आर इंटरेस्टेड इन हेल्पिंग द पीपल ऑफ देअर वॉर्ड्स, पीपल ऑफ म्हापसा एन्ड ऑफकोर्स म्हापशा खातीर साफ सफाई, वेदर इट इज बेसीक necessities in their wards, basic necessities in Mapsa constituency. We have to make sure that all these people work towards a better Mapsa.
केंद्र सरकारान 2025-26 वित्तीय वर्षात गोव्यातल्या पंचायती राज संस्था आणि ग्रामीण टळाव्या संस्थांखातीर 15व्या अर्थ आयोगाचे अनुदान सोडला. हातून 2023-24 वित्तीय वर्षा खातीर टायड ग्रांटच्या 2र्या हप्त्याचो आसपाव आसा, जी 15.77 कोटी अशी रक्कम आसा. हो निधी राज्यातल्या सगळ्यांत पात्र जिल्हो पंचायती म्हळ्यार DP आणि 170 ग्रामपंचायती म्हळ्यार GP खातीर आसा. ते भायर 2023-24 वर्सा खातीर बांदिल्ल्या अनुदानाच्या पहिल्या हप्त्यावयल्यान 2.84 कोटी रुपया आडायल्लो भाग अतिरिक्त पात्र 2 जिल्हो पंचायती आणि 3 ग्रामपंचायतीक सोडला. हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण पणजेन सगळ्यांत चडांत चड तापमान 34.2 सेल्सियस जाल्यार मुरगांव हांगा उण्यात उणे तापमान 23.8 सेल्सियस अशें आसा. भारत हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम आणि मेघालयांत व्हडान ते खूप व्हड पावस पडपाचो अदमास उक्तयला. तशेंच फाल्यां हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि उत्तराखंडात व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिला. खेळ, ईशान किशन इंडियन प्रीमियर लीग 2024च्या पहिल्या काय मॅचीं खातीर सनरायझर्स हैदराबादाचे नेतृत्व करतलो. फाटीच्या दुखापतीक लागून पॅट कमिन्स अजून बरो झालो ना म्हणून ताच्या जाग्यार ईशान किशन ताबो घेतलो. अभिषेक शर्मा या काळात किशनचो उपकर्णधार म्हणून काम करतलो. खबराप्रमाण ही व्यवस्था फकत तात्पुरती आसा आणि नेमान कॅप्टन कमिन्स पुरायपणान सारखो जातकच फुडारपण परतून सुरू करतलो. खबरो सोपोवपाच्या पयली परतून एकदा मुखेल खबरो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार 9व्या वर्साचो आयज पहिलो दीस. आयज सकाळी गुढीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जाल्यो. फोंडे पोटवेचणुके खातीर भारतीय जनता पक्षान रितेश रवी नाईक हांची उमेदवारी जाहीर केल्या. गोय शाळांत मंडळान 2024 घेतिल्ल्या 12वीच्या परिक्षेचो निकाल 21 मार्चाक जाहीर जातलो. आम आदमी पक्षान फोंडे विधानसभा मतदारसंघात गितेश नायक उमेदवार म्हणून जाहीर केला. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:20 मिनटांचेर. नमस्कार.